नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. इस्टराच्या पूर्वसंध्येर राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव हांणी समेस्त गोंयकारांक पासकाच्या परबेच्या फाटभुंयेर परबी दिल्या. मनशाची भलायकी हीच ताची खरी संपत्ती अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. मडगांवच्या गोविंद रामनाथ कारी कायदो महाविद्यालयाक राज्यांतले सगळ्यांत बरें कायदो महाविद्यालय म्हूण वेंचून काडलां. आतां पुराय खबरो. इस्टराच्या पूर्वसंध्येर राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी समेस्त गोंयकारांक इस्टराची परबी दिल्या. आपल्या संदेशांत तांणी म्हळां की इस्टर जेजू क्रिस्ताच्या गौरवशाली पुनर्जल्माचो उगडास करता. जेजू क्रिस्तान आमकां देवाचो मोग करूंक आनी आमच्या सांगाती मनशांचो मोग करूंक शिकयले. हो उत्सव आमकां भावपण, मोग, करुणा आनी भोगसणे हाचो मोलादीक संदेश दिता. संवसाराक रावपाक एक बरी सुवात करूंक आमी प्रभू जेजू क्रिस्ताच्या आदर्शाक पाळो दिवया अशें राज्यपालांनी म्हळां. इस्टराच्या पूर्वसंध्येर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक खासा करून ख्रिस्ता भाव भयणीक इस्टराच्यो उर्बेभरीत परबी दिल्या. मुखेलमंत्र्यान संदेशांत म्हळां की जेजू क्रिस्ताच्या बलिदाना उपरांत 3 दिसांनी ताच्या गौरवशाली पुनर्प्रकटीकरणाची याद इस्टर करता. जेजू क्रिस्त शांतीच्या दूताक खुरसार मारल्या उपरांत 3 दिसा जिवीत जालो. इस्टर हो आनंद वाटपाचो वेळ अशें तांणी म्हळां. जेजू क्रिस्ताची उदात्त मुल्यां आमकां चड अर्थपूर्ण जिवीत जगपाक बळ दितात. मोग, करुणा, आशा, विश्वास, जापसालदारकी आनी क्षमा ही सासणाची मुल्यांचो तांणी प्रचार केलो अशें मुख्यमंत्र्यान मुखार म्हळां. ह्या दिसा आमी दुसऱ्यांच्या कल्याणा खातीर यत्न करपाचें उतर दिवया आनी लोकांक सशक्त करपाची प्रेरणा दिवया. ह्या सोबीत गोंयांत रावपी आमी सगळ्यांनी एकठांय येवन लोकांचें हीत सगळ्यांत म्हत्वाचें असो समाज तयार करुया अशें मुख्यमंत्र्यान आपल्या संदेशांत म्हळां. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव हांणी समेस्त गोंयकारांक पासकाच्या परबेच्या फाटभुंयेर परबी दिल्या. जेजूचो पुनर्जल्म म्हळ्यार मरणाचेर जैत जावन आसा अशें तांणी म्हळां. समाजान एकचार गरजेवंतांक आधार दियात, तशें सृश्टीचो सांबाळ करात असो संदेश ह्या वेळार आर्चबिशपान दिला. गोंयांक एक बरो समाज घडोवपा खातीर सगळ्यांत एकचारान शांती कायम रावचें अशें तांणी म्हळां. गोंयच्या दर्यादेगेर दलालपणां करपी 1000 मनशांचेर वर्सभरात कारवाय केल्या अशी माहिती उत्तर गोंय पुलीस अधीक्षक अक्षत कौशल हांणी दिल्या. जाल्यार 193 जणांचेर दर्यादेगेर सोरो पिवन धुमशणां घालपा खातीर, 545 जणांचेर दर्यादेग वाठारांत कोयर उडोवपा खातीर, 265 जणांचेर कोटप्या कायद्यावरवीं, तशेंच 14 जणांचेर दर्यादेगेर गाडी चलोवपा खातीर पुलिसेन कारवाय केल्या. दर्यादेग वाठारांत दलालांचेर कारवाय करपा खातीर पुलिसे कडेन संपर्क करपाक फोन नंबराचेर तक्ते लायल्यात. तशेंच 15 दिसांनी थळाव्या शेक वेवसाय कडेन गोंय पुलीस बसका घेवन हे विशीं निवाळ घेतात अशें म्हायती अक्षत कौशल हांणी दिल्या.
इस साल अराउंड 1000 पीपल हमने सस्पेक्टेड पर्सन को टूरिस्ट पुलिस ने नॉर्थ और साउथ दोनों में पुलिस स्टेशन के हवाले किया है. अराउंड 193 लोगों को उन्होंने बुक किया है फॉर ड्रिंकिंग ऑन बीचेस जो बियॉन्ड परमिसेबल आवर्स. अराउंड 545 केसेस हैव बीन बुक्ड फॉर गार्बेज थ्रोइंग एंड 265 कोटपा केसेस हैव बीन बुक्ड. इसके अलावा 14 केसेस रजिस्टर हुए हैं उन लोगों के खिलाफ हु वर फाउंड ड्राइविंग ऑन द बीच. सो दीज आर सम ऑफ द फिगर्स.
मनशाची भलायकी हीच ताची खरी संपत्ती अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. व्यायाम, योग, तशेंच पौश्टीक आहार आनी समतोल दिनचर्या हाका म्हत्व दिवन प्रत्येकान आपली भलायकी सांबाळपाक जाय अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. बायलांक सर्वायकल कॅन्सर जावपाची चड शक्यताय आसता. सध्या HPVची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आसा आनी ताची यशस्वी चाचणी जाल्या. त्या खातीर हे लसीविशी कसलोच गैरसमज करचो न्हय अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां. ते रोटरी क्लब ऑफ पणजी आनी वन वर्ल्ड गोवा हांच्या जोडपालवान सर्वायकल कॅन्सरा आड HPV वाशीन दिवपाच्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. फुडाराक केंद्र सरकाराच्या भलायकी उपक्रमात ते वाशीन आसपावतले. केंद्रान त्या वेळार ते फुकट दिवपाची येवजण आखल्या. आदल्या काळात जायत्या जाणांक पोलिओ जातालो, पूण लसीकरण मोहिमेक लागून भारत आतां पोलिओ मुक्त जाला. ह्या वाशिनाविशी कसलोच गैरसमज करून घेनासतना वाशीन घेवप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें. हेर दोतोर केदार फट्टे, दोतोर वंदना धुमे, गौरीश दोंड तशेंच शाळेचे विद्यार्थी आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. नगरगांवांतल्या श्रवण देविदास बर्वे हाचो गळो दामून खून केल्या प्रकरणांत आंबेडे नगरगांव राबितो करपी 42 वर्सांच्या वासुदेव ओजरीकाराक पुलिसेन अटक केल्या अशी माहिती उत्तर गोंय पुलीस अधीक्षक अक्षत कौशल हांणी दिल्या. ह्या प्रकरणांत तपास करपा खातीर काल वाळपे पुलिसांनी 18 जणांक चौकशी खातीर ताब्यांत घेतिल्ले. उपरांत तातूंतल्या 15 जणांक सोडले आनी 3 परवरी पुलीस स्टेशनाचेर चौकशी खातीर हाडिले. तातूंत ते 2 पुलिसेन सोडले जाल्यार वासुदेव ओजरीकार हाका पुलिसेन अटक केल्या. पुलीस हे विशीं फुडलो तपास करतात. जाल्यार दुसऱ्या एका प्रकरणांत पेडण्या खासदे हांगा नेण्ट्या चलयेक मारपीट करपाच्या गुन्यांवांत समीर कोरगांवकार हाका पुलिसेन सिंधुदुर्गाच्या भेडशी वाठारांत अटक केल्याची माहिती पुलीस अधीक्षक अक्षत कौशल हांणी दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो. नवी दिल्लीतल्या नामनेच्या ग्लोबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेन देशातल्या कायदो महाविद्यालयाच्या केल्या सर्वेक्षणात मडगावच्या गोविंद रामनाथ कारे कायदो महाविद्यालयाक राज्यातले सगळ्यात बरे कायदो महाविद्यालय वेचून काढला. हाचे भायर अस्तंत भारताच्या वाठारात या महाविद्यालयान सातवे स्थान मेळ्ळा अशी माहिती विद्याविकास मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कुंकळकर हांणी दिल्या. या सर्वेक्षणात देशभरातल्या कायदो शाळांचे मुळावे साधन सुविधा, शिक्षणीक उदरगत, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यावळी, सामाजिक क्षेत्रात केल्ले काम, मिळिले पुरस्कार हेर वेगवेगळ्या संघटनांकडे केल्यो कबलाती आणि आदल्या विद्यार्थ्यांवरवी केल्या प्रभावी कामाच्या निकषांचे मूल्यमापन करतात. विद्याविकास मंडळाच्या खाला गोविंद रामनाथ कारे कायदो महाविद्यालय 1979 वर्षा स्थापन झाले. दक्षिण गोयात कायद्याचे शिक्षण दिवपी हे एकमेव महाविद्यालय. महाविद्यालयान हालीच्या काळात न्याय यात्रा सारखिल्यो वेगवेगळ्यो अभिनव संकल्पना मांडल्यात, जाचे वरवीं महाविद्यालयातल्यान वेगवेगळी कायदेशीर जागृताय आणि कार्यावळी हातात घेतल्या अशी माहिती कुंकळेकर हांणी दिली. अस्तंत बंगालातल्या सध्याच्या परिस्थितीचे नियंत्रण दौरपाक राज्य सरकार अपयशी ठरला असा दावा करून परिस्थितीचे नियंत्रण दौरपाक सरकाराक अपयश आयल्यान राष्ट्रपती राजवट लागू करची, केंद्रीय सुरक्षा दळाची नेमणूक करून एनआयएन हिंसाचाराची चौकशी करची, बांगलादेशाच्या सीमेचेर तारेचे कुंपण घालचे अशो मागण्यो करपी एक निवेदन विश्व हिंदू परिषद आणि हेर संघटनांनी आज दक्षिण गोयची जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांकां भेटयले. ह्या वेळार विश्व हिंदू परिषदेचे गोय राज्य अध्यक्ष मोहन आमशेकार, तशेंच श्याम नायक, आनंद आंगडी, राजेंद्र मळकणेकार, दिक्षत नायक, ठाकूर नायक हजर आशिल्ले. हे निवेदन राष्ट्रपती मेरेन पावपाचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अशी माहिती आमशेकार हांणी दिली. पणजे वेधशाळेन नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 27 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले 7 दिवस तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियस वाढू येता आणि हवामानात व्हडलोसो बदल जावचो ना अशें वेधशाळेन कळीत केला. निस्वार्थ सेवा आणि मानवतावादी वावराची परंपरा पाळून उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालनालयान गोय वैजकी महाविद्यालय बांबोळेच्या रक्तपेढीच्या सहकार्यान आज सकाळी 9 वरांचेर उजो पालोवपी दळ प्रशिक्षण केंद्रात उजो पालोवपी दळाच्या सप्तकाच्या कार्यावळीचो एक भाग म्हणून रक्तदान शिबीर आयोजित केले. या शिबिराचे उक्तावण उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालक नितीन रायकार हांणी उपसंचालक, उपविभागीय अधिकारी उत्तर विभाग पणजी श्रीपाद गांवस, विभागीय अधिकारी दक्षिण विभाग मडगांव फ्रांसिस्को मेंडेस, सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभागीय अधिकारी पणजेचे बॉस्को फेर्राव आणि वैजकीय अधिकारी जीएमसी रक्तपेढीचे डॉ संजय कोरगांवकार हांच्या हजेरीत केले. जैवविविधताय पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धन या मळार आदर्श योगदान दिवपा खातीर गोय राज्य जैवविविधताय संवर्धन पुरस्कार 2024 खातीर गोय राज्य जैवविविधताय संवर्धन पुरस्कार जाहीर केल्यात. अध्यक्ष जयेश वालावलकर हांच्या फुडारपणाखालच्या पिळगांवच्या जैवविविधताय वेवस्थापक समितीक निवृत्त कृशी उपसंचालक विठ्ठल अनंत जोशी, निवृत्त सरकारी कर्मचारी आणि फळां उत्पादन शेतकार दत्ताराम गोपाळ सरदेसाय, मोहम्मद सांबाळ करपी आनंद मेळेकर, पारंपारीक वैज लिलावती उसगांवकार, रान वावराचे नावो पावणो, तशेंच पर्यावरण मळार फादर सिरियाक जेम्स, पशुकल्याण आणि टिकाऊ शेतीच्या मळार नगर आणि देश नियोजन खात्यातले निवृत्त नियोजन सहाय्यक कमलाकांत सावळतारी, रानटी मशरुमाचे दस्तावेजीकरण करपी गोय वैजकीय महाविद्यालयातले देवेश नायक, जहीर करमली आणि दोमिंगोस आर्काडिओ फर्नांडीस आणि राजेंद्र वेळीप, रॉय बारेटो, नेस्टर फर्नांडीस आणि पियो जुलियो क्वाद्रोस हांकां जैवविविधताय संवर्धनाच्या मळार तांणी केल्या योगदाना खातीर, तर आयसीएआर सीसीएआरआयचे डॉ श्रीकांत जीबी जैवविविधताय संशोधन सैमीक शेती रान आणि संवर्धन उपक्रमात दिल्या योगदाना खातीर गोपीनाथ विष्णू गांवस, मांगिरीश धारवाडकर आणि राहुल कुळकर्णी, म्हालगडो फोटो पत्रकार गणेश शंकर शेतकर हांकां गोयातल्या प्रभावी पर्यावरण पत्रकारिते खातीर, तर ग्रीन पत्रकार वर्गात वहाब खान, एस आरती दास आणि सुभाष म्हाळे हांकां जैवविविधतायेर आणि हेर संबंधित मळार अहवाल दिवपाचो बरोवपाचो व्हड अणभव दिल्ल्या खातीर आणि उर्बा दिवपी वाळोवपी इनामां नितीन सावंत, अंकिता देसाय, प्रिया आल्मेदा, विनय तुपकी, नंदा माजीक, ब्रगांजा, महेश वायगणकर, आल्वितो डिसिल्वा, नरेश शिरगांवकार, योगिराज गोसावी, शितिजा नायक आणि देविदास वेळीप हांकां फावो झाला. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. इस्टराच्या पूर्वसंध्येर राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव हांणी समस्त गोंयकारांक परबी दिल्या. मनशाची भलायकी हीच ताची खरी संपत्ती अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. मडगांवच्या गोविंद रामनाथ कारे कायदो महाविद्यालयाक राज्यातले सगळ्यात बरे कायदो महाविद्यालय म्हणून वेचून काढला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्या प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.